व्यसनाचे भरपूर प्रकार आहेत. आम्ही असं म्हणतो की व्यसन दोन प्रकारचे असतात, एक चांगली व्यसन आणि एक वाईट व्यसन. चांगली व्यसन असतात जसं एखाद्याला पुस्तकांचं व्यसन असतं, एखाद्याला ड्रॉइंगचं व्यसन असतं, ही सगळी चांगली व्यसन. त्याच्यामुळे व्यक्तीला आणि दुसऱ्यांना त्याच्यापासून काही धोका नसतो. पण वैद्यकीय दृष्ट्या व्यसनांना दोन प्रकारे विभाजित करता येतं, एक आहे हार्ड ड्रग्स आणि सॉफ्ट ड्रग्स जसं आम्ही इंग्लिशमध्ये म्हणतो. तर एक आहे जे की तंबाखू किंवा बिडी किंवा गुटखा किंवा सिगरेट किंवा दारू, ज्याच्यामुळे सहसा जास्त दुसऱ्यांना त्रास होण्याची शक्यता कमी असते आणि ज्यासाठी कायदे एवढे स्ट्रिक्ट नाही आहे, त्यांना आपण सॉफ्ट ड्रग्स मध्ये म्हणू शकतो. आणि हार्ड ड्रग्स म्हणजे जसं आलं चरस आहे किंवा हिरॉईन आहे किंवा तत्सम पदार्थ ज्याच्यावर कायदा फार कठीण आहे आणि त्याला सजा होऊ शकते फार मोठी, ते हार्ड ड्रग्स मध्ये येतात. याच्या व्यतिरिक्त आम्ही असे पदार्थ पाहिलेले आहेत, मला अजूनही आठवतं की आमच्याकडे 7 वर्षाचा मुलगा आलेला, शाळेमध्ये शिकत होता तो 3री मध्ये, त्याला व्हाईटनर असतं जे, तो व्हाईटनरची बॉटल प्यायचा, त्याचं व्यसन होतं. असे व्यक्ती आम्ही पाहिलेले आहेत जे आपलं खोकल्याचं औषध असतं, भरपूर काही नाव आहेत खोकल्याचं औषध, ते बॉटलच्या बॉटल पिणारे औषधं आम्ही पाहिलेले आहेत. परत डोक्याला लावणारा जो पेन बाम असतो ते ब्रेडला लावून खाणारे आयोडेक्स, असे व्यसनाचे प्रकार आम्ही पाहिलेले आहेत. तर लोक कशाची व्यसनाधीन होऊ शकतात हे झालं पदार्थांबद्दल. नंतर आम्ही बघितलं की लोक व्यसनामध्ये एवढे बनलेले आहेत की त्यांना ज्याला आम्ही म्हणतो की जेवणाचं पण व्यसन असतं, जेवणाचे वेगवेगळे पदार्थ त्याचं पण व्यसन असतं, फूड ऍडिक्शन ज्याला आम्ही म्हणतो. काही लोकांना शॉपिंग करायचं ऍडिक्शन असतं, म्हणजे जोपर्यंत ते शॉपिंग करत नाही तोपर्यंत ते रेस्टलेस असतात. तर सध्या आम्ही असं पाहतोय की प्रत्येक व्यक्तीला कसलं ना कसं व्यसन आहे, कारण सध्या सर्व जीवन बंध अवस्थेमध्ये आहेत, बांधून घेतलेलं आहे. कारण जर त्यांनी ते केलं नाही तर ते रेस्टलेस होतात, बेचैन होतात आणि त्यांना त्रास होतो त्याचा. तर अशा प्रकारे व्यक्ती सध्या आम्ही बघतोय की जवळजवळ सर्वच व्यक्ती कोणत्या ना कोणत्या व्यसनामध्ये अडकलेले आहेत. आम्ही तर असं म्हणतो की जसं लोकांना या पदार्थाचं व्यसन आहे तसं आम्हाला देखील ह्या लोकांना व्यसनापासून मुक्त करण्याचं व्यसन आहे. त्यामुळे सर्वच व्यसनी आहेत सध्या.
म्हणजे थोडक्यात की कुठल्याही गोष्टीचा अतिरेक करणं,
हा
यालाच आपण व्यसन म्हणू.
हा आणि त्या अतिरेकामुळे स्वतःला तर त्रास होतोच पण दुसऱ्यांना पण त्रास होतो आणि आपल्या दैनंदिन जीवनातली कार्य आपण व्यवस्थितपणे करू शकत नाही.
त्याच्यामुळे म्हणजे स्वतःलाही त्रास होतो आणि त्याचा समाजालाही त्रास होतो
भरपूर.
अच्छा, तर पुढचा आम्ही प्रश्न असा विचारतो की कुठली कुठली लक्षणं आपल्याला व्यसनी व्यक्तीमध्ये दिसतात, म्हणजे कशामुळे आपण ठरवू शकतो की हा व्यक्ती व्यसनाच्या आहारी गेलेला आहे.
हा प्रश्न खास करून विचारला जातो की जे हार्ड ड्रग असतात त्याच्याबद्दल, कारण जे सॉफ्ट ड्रग असतात जसं एखादा तंबाखू खाणं तर त्याला लपवायची आवश्यकता नाही आहे त्यासाठी, कारण कायदा एवढा कठीण नाही आहे. तर तंबाखू खाणं, सिगरेट पिणं हे व्यक्ती ओळखता येतात, दारू पिणारा पण आपण ओळखू शकतो. कमाल तेव्हा असते की जेव्हा एखादा व्यक्ती हिरॉईन घेतो किंवा चरस घेतो तर त्यावेळेला त्याला ओळखणं कठीण असतं, कारण ही व्यसनं सर्व लोकांच्या समोर नाही केली जातात, ही लपून केली जातात. हल्ली आपण बघतो मुंबईमध्ये आम्ही आहोत, रेल्वेच्या किनारे काही ठिकाणी कोपऱ्यामध्ये बसून ते करतात व्यसन, पण सर्वसाधारणपणे इलाइट सोसायटीमध्ये चांगल्या समाजामध्ये ही व्यसनं उघड्यावर करत नाही. सध्या आपण जे प्रकरण वाचलंय पेपरमध्ये वगैरे की भरपूर उच्च वर्गातली मुलं ह्याच्यामध्ये अडकत चाललेली आहेत. आणि तुम्ही जर वर्तमानपत्रात जाहिरातीमध्ये वाचलं असेल की भरपूर काही अशा बर्थडे पार्टीज होतात ज्याच्यामध्ये हे व्यसन दिलं जातं, तर आपण यांना ओळखू शकतो की त्यांच्या व्यवहारामध्ये बदल घडत जातो. ते हळूहळू तुम्ही बघत चाला की ते खोटं बोलायला लागतात आणि घरी उशिरा येणं आणि पैशांची पुन्हा पुन्हा मागणी करणं आई वडिलांकडून किंवा मित्रांकडून. आणि तुम्ही जर त्यांचा रूम बघितला जिथे ते राहतात तर तिथे काही तुम्हाला असे पदार्थ दिसू शकतात, असे काही कागद किंवा असे पडलेले ज्याला होल पडलेले आहे, कपड्यांना होल पडलेला आहे, कारण काही असं घेण्याची पद्धत असं ज्या वेळेला तुम्ही एका जसं हिरोईन असतं चेसिंग म्हणतो आम्ही त्याला, तुम्ही ते एका पेपरमध्ये घेऊन खाली त्याला आग लावतात आणि त्याचा धूर जो येतो तो तुम्ही घेता, तर ते आग लागताना काही डाग पडतात कपड्यावर किंवा घरामध्ये काही असे पदार्थ पडलेले असतात त्यामुळे तुम्ही संशय घेऊ शकता. आणखीन एक महत्वाचं लक्षण म्हणजे घरातल्या वस्तू गायब होत जाणं, कारण त्यांना पैसे ही व्यसन सगळी महाग असतात आणि पैशांची त्यांना कमी पडायला लागली आणि त्यांना काही सुचलं नाही तर घरातली एक एक वस्तू ते घेऊन जातात. तर अशा सगळ्या लक्षणाने आपण ओळखू शकतो की काहीतरी याच्या व्यवहारामध्ये बदल झालेला आहे. त्यावेळेला खास करून आई वडिलांनी किंवा मित्रपरिवाराने खास लक्ष दिलेलं की ह्याच्यामध्ये काहीतरी बदल आहे जो पहिला नव्हता. आणि अगोदर हा मिळायचा सगळ्यांशी बोलायचा पण हा मिळत नाही, एकट्यामध्ये असतो किंवा बाथरूममध्ये जास्त वेळ असतो. तर या सगळ्या लक्षणे आपण विचार केला पाहिजे की कदाचित हे व्यसन असू शकेल.
म्हणजे यातून तर असं दिसतंय की व्यसनाचा निकटचा संबंध गुन्हेगारीशी आहे.
गुन्हेगारीशी फार मोठा संबंध आहे आणि हे फार मोठा आम्ही इंग्लिशमध्ये शब्द वापरतो रॅकेट आहे. आणि याच्यामध्ये खास करून यांचं लक्ष जे आहे जे शाळा आणि कॉलेजातली मुलं आहे ना टार्गेट करण्याचे आहे. फार मोठा विषय आहे,
म्हणजे हा सामाजिक प्रश्न सुद्धा आहे,
फार मोठा सामाजिक प्रश्न आहे.
अच्छा, यापुढील मी प्रश्न आपल्याला असं विचारेल की अशी कुठली कारणं आहेत की ज्याच्यामुळे मुले आणि बाकीचे जे आहेत ते व्यसनाधीन होतात, काय काय कारणं सांगू शकाल?
हा फार महत्वाचा प्रश्न आहे आणि मी असं म्हणेन की सगळ्यांनी या प्रश्नाच्या मुळात जायचा प्रयत्न केला पाहिजे. सर्वसाधारणपणे आमच्याकडे लोक येतात ज्यांना आम्ही विचारतो का तुम्ही व्यसन चालू केलं, तर सगळ्यांचं एक ठराविक उत्तर असतं की मला करायचं नव्हतं पण मला असे दोस्तच मिळाले असे किंवा माझे वडीलच असे होते, मी या वातावरणातच वाढलो. ही सगळं बघायला गेली तर ही कारणं सगळी आहेत की दोस्तांचा दबाव, मित्रांचा दबाव किंवा एक असं वातावरण किंवा टेन्शन येणं वगैरे वगैरे जी कारणं लोक देतात, पण ही सर्व बाह्य कारण आहेत. ह्याच्या मुळामध्ये गेलं तर आपल्याला खरं कारण कळतं आणि ते म्हणजे आहे खरं कारण, जे आमचा अनुभव असा आहे की सध्या मनुष्य दिवसेंदिवस आतून एक खालीपणा होत चाललेला आहे, त्याच्यामध्ये रिक्तपणा होत चाललेला आहे आणि तो रिक्तपणा तो बाह्य पदार्थापासून भरण्याचा प्रयत्न करतोय आणि तो कधीच पूर्ण ठरत नाही. आणि त्यामुळे व्यसन मुक्तीसाठी फक्त आपण बाह्य कारणावर लक्ष दिलं तर व्यसन मुळापासून जाण्याची शक्यता कमी असते. म्हणून आम्ही म्हणतो व्यसनाच्या जर तुम्हाला मुळात जायचं असेल तर त्या व्यक्तीच्या खोलामध्ये उतरावं लागेल त्याला, आणि का त्याला ती गरज वाटते व्यसनाची ते शोधून काढलं पाहिजे. मला एक छान आठवतं, एक पेशंट मला आलेला माझ्याकडे, त्याला ब्रॉन्कायटिस होता. ब्रॉन्कायटिस म्हणजे त्याला फुफ्फुसाचा आजार होता, कफ व्हायचा छातीमध्ये, पण तो चेन स्मोकर होता. चेन स्मोकर म्हणजे एक सिगरेट संपली तर त्यालाच पेटून दुसरी चालू करणे, असं तो 40-50 सिगरेट प्यायचा दिवसभरात. तर मी त्याला विचारलं की बा काय बाबा तू तर शिकलेला आहेस आणि तुझ्या छातीमध्ये कफ पण झाला, तर तू सिगरेट काढणं थांबवत काय, तुला मिळतं काय सिगरेट पासून? तर त्यांनी मला छान उत्तर दिलं जे मी कधी विसरणार नाही. तो मला म्हणाला की डॉक्टर साहेब तुम्ही ट्राय करा, तुम्हाला कळेल काय मिळतं मला ते. तर मी म्हणालो की ठीक आहे बाबा, मला जे मिळेल जेव्हा मला इच्छा होईल तेव्हा मी घेईन, पण तुला काय असं मिळतं त्याच्यापासून? तर त्याने थोडा विचार करून म्हणाला की डॉक्टर साहेब, एक शब्द त्याने वापरला, तो म्हणाला की डॉक्टर साहेब एक किक अशी मिळते, किक मिळते. किक म्हणजे एक असं मनाला एकदम अशी जशी काही असं वाटतं की सगळं टेन्शन दूर, एकदम शांती होते असं तो म्हणाला. द मोमेंट ही सेड की एकदम शांती होते, मी त्याला तिथेच थांबलो. एक्झॅक्टली, यू आर परफेक्ट, तू अगदी बरोबर बोलतोय की तुला सिगरेटची आवश्यकताच नाही आहे, तुला शांतीची आवश्यकता आहे. आणि जेव्हा त्याला ती शांती राजयोगा मेडिटेशनद्वारे मिळाली, ध्यानद्वारे मिळाली, तेव्हा त्याची सिगरेट आपोआप सुटली. तर हे उदाहरण मी याच्यासाठी दिलं की मुळामध्ये आपण ह्या पदार्थामध्ये कुठेतरी सुख किंवा शांती शोधण्याचा प्रयत्न करत असतो पण ते केवळ पुरं पडत नाही. आणि शांती शोधण्यासाठी सिगरेट किंवा दारू किंवा तत्सम पदार्थाची आवश्यकता नाही आहे. तर मुळामध्ये खालीपणा असतो पर्सनॅलिटीमध्ये, तो आपण बाह्य पदार्थामुळे किंवा व्यक्तीमुळे भरण्याचा प्रयत्न करतो. तर व्यसनाचं मूळ कारण हे आहे आणि जोपर्यंत हे कारण आपण मुळापासून दूर नाही करत तोपर्यंत व्यक्ती नेहमीसाठी व्यसनमुक्त होऊ शकत नाही. हेच कारण आहे की लोक व्यसन करतात, सोडतात, पुन्हा चालू करतात, कारण ते मूळ कारण आपण दूर केलेलं नाही.
यापुढचा प्रश्न असा आहे की आजकाल सर्व ठिकाणी व्यसनाचे दुष्परिणाम सांगणाऱ्या खूप जाहिराती असतात, खूप मार्गदर्शन करतात, परंतु त्याचा उपाययोजना सांगणारे कमी आहेत. तर आपण काय सांगाल की व्यसनापासून कशा प्रकारे दूर होऊ शकतो व्यसनाधीन मंडळी?
अच्छा, आमच्याकडे दोन प्रकारचे लोक येतात. एक असतात जे स्वतःहून ज्यांची इच्छा असे सोडायचे आणि ते भेटतात आम्हाला, आणि दुसरे असतात मेजॉरिटी लोक की त्यांची इच्छा नसते पण त्यांच्या घरच्यांची इच्छा असते. खास करून जर पती हा दारू पित असेल किंवा मुलगा सिगरेट ओढत असेल, त्याची पत्नी किंवा आई किंवा वडील ते आमच्याकडे येतात की तुम्ही यांचं व्यसन सोडवा म्हणून. तर व्यसन सोडण्यासाठी मुळामध्ये त्या व्यक्तीची इच्छा असणे फार आवश्यक आहे, ठीक आहे. आणि जर त्याची स्वतःची इच्छा असेल तर त्याच्यामध्ये सफलता मिळण्याचे जास्त संभवता असते, चान्सेस असतात, त्याचं व्यसन सुटू शकतं असे आमच्याकडे रिपोर्ट आहेत. तर ही पण एक चांगली बातमी आहे असं मी म्हणून मी मुद्दा पण सांगेन. तर व्यसन सोडण्यासाठी भरपूर काही उपाययोजना केले जातात, भरपूर संस्था आहेत. आपण भाग्यवान आहोत, महाराष्ट्रामध्ये भरपूर संस्था खूप चांगलं काम करत आहेत आणि अशा अनेक संस्थांची आवश्यकता आहे आपल्याला. व्यसन सोडण्यासाठी एक व्यापक दृष्टिकोन आपण ठेवला पाहिजे. भरपूर लोक समजतात की व्यसन सोडवणं म्हणजे एखाद्या डॉक्टरकडे जाणं, गोळ्या घेणं, तो आपल्याला गोळ्या देईल आणि ते गोळी घेतली की आपलं व्यसन सुटेल. एवढं सोपं नाही आहे ते. व्यसन सोडण्यासाठी एक प्रक्रिया आहे संपूर्ण, त्या प्रक्रियेमधून तुम्हाला जावं लागतं. थोडक्यात सांगायचं झालं तर तुमचं जे जेवण आहे, संतुलित आहार आहे, नियमित करायचा व्यायाम आहेत, औषधं आहेतच त्याच्यामध्ये, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची इंग्लिश औषधं आयुर्वेदिक आहेत, होमिओपॅथी आहेत किंवा नॅचरोपॅथी आहे, आणि ध्यान पद्धती आहे, परामर्श ज्याला आम्ही काउन्सिलिंग म्हणतो, ह्या सर्व पद्धती थोड्याफार प्रमाणात जर योग्य प्रकारे वापरल्या तर व्यक्ती व्यसनमुक्त होऊ शकते. या सगळ्यांचा वापर केला तर आपल्याला जास्तीत जास्त सफलता मिळू शकते व्यसनमुक्तीसाठी.
अच्छा, पुढचा एक प्रश्न असा की बऱ्याच व्यक्तींना अशी भीती असते की त्यांनी जर व्यसन जर सोडलं तर त्यांना काही त्रास होईल, याबद्दल आपण काय मार्गदर्शन?
अगदी बरोबर म्हणता तुम्ही. आणि आमच्याकडे पण असे लोक येतात आणि ते म्हणतात आम्हाला की डॉक्टर साहेब मी व्यसन सोडेल पण मला काही त्रास तर होणार नाही ना. कारण त्यांनी बघितलेलं असतं काही लोकांना किंवा ऐकलेलं असतं की काही पेशंट असे हुशार असतात तर ते आमच्याकडे दवाखान्यात जरी आलं त्यांना व्यसन सोडायचं नसतं, पण ते एवढी त्यांना माहिती असते की काही अशी औषधं असतात जी आपण घेतली तर आपल्याला त्या व्यसनांमध्ये त्रास होईल. जसं दारू पिणारा जर व्यक्ती असेल, त्यांनी अशी काही औषधं घेतली जी दुसऱ्या आजारासाठी आहेत, तरी त्याला त्रास होऊ शकतो. म्हणजे त्याला उलटी होऊ शकते किंवा मळमळणे होऊ शकतं, त्याचा चेहरा लाल होऊ शकतो, हातपाय कापू शकतात, तर त्यांना ऐकलेलं असतं. त्यामुळे लोकांच्या मनात भीती असते की व्यसन सोडण्यावर मला त्रास होईल, हा एक प्रकार झाला. दुसरा, व्यसन सोडल्यावर जो त्रास होतो त्याला इंग्लिशमध्ये आम्ही विड्रॉवल सिम्पटम्स म्हणतो. म्हणजे शरीरातल्या ज्या काही पेशी आहेत, आपल्या शरीरामध्ये 75,000 करोड ते 1,00,000 करोड एवढ्या पेशी असतात, तर त्या प्रत्येक पेशीला त्या व्यसनाचा डोस पोचलेला असतो. आणि जेव्हा आपण सडनली बंद करतो व्यसन तर ती पेशी डिमांड करते की माझा रोजचा कोटा कुठे आहे, आणि तो रोजचा कोटा डिमांड करणे त्याला आम्ही त्रास म्हणतो विड्रॉल, आणि तो त्रास लोकांना सहन होत नाही, ठीक आहे, ह्याला आम्ही विड्रॉल म्हणतो. तर हा त्रासाची लोकांना भीती असते, लोकांनी बघितलेलं असतं, म्हणून त्रास होण्याची शक्यता असते. पण आमचा अनुभव असा आहे की जर पहिली व्यक्तीची इच्छाशक्ती चांगली असेल, स्ट्रॉंग असेल, तर त्रास होण्याची शक्यता कमी असते. मी नाही म्हणत नाही, कमी असते. दुसरा, जर तो व्यक्ती योग्य प्रकारे राजयोग मेडिटेशन, राजयोग ध्यान पद्धती अनुभव करत असेल, अभ्यास करत असेल त्याचा, तरी त्याला विड्रॉल होण्याची शक्यता कमी असते. आणि मला आश्चर्य वाटतं, आमच्याकडे असे असे उदाहरणं आहेत की ज्यांना विड्रॉल शिवाय ते ठीक होऊ शकत नाही, ते म्हणजे त्यांना त्रास झालाच पाहिजे. हिरॉईनचे पेशंट आहेत पण मला आश्चर्य वाटतं त्यांना त्रास झालेला नाही. मला पण ऍज अ डॉक्टर मला ह्याचं उत्तर कळालेलं नाही आहे. आम्ही शोधतोय की का असं होतं राजयोगामुळे की त्यांना त्रास होत नाही. बाकी लोकांना 10-20% लोकांना विड्रॉलचा त्रास होतो आणि हा त्रासाचा संबंध आहे की किती वर्ष व्यक्ती व्यसन करतो आहे त्याच्याशी आहे. जेवढं जास्त व्यसन असेल त्या व्यक्तीचं आणि त्याची मानसिक शक्ती कमी असेल किंवा इच्छाशक्ती कमी असेल तर त्याला त्रास होण्याची जास्त शक्यता असते. पण जर व्यवस्थित मार्गदर्शन केलं डॉक्टरने आणि त्याला दिलासा दिला, योग्य गोळ्यांचा वापर केला आणि ध्यान केलं वेगळ्या प्रकारे, तर हे सगळे त्रास कमीत कमी प्रमाणात होऊ शकतात. त्यामुळे त्रास होणार म्हणून मी व्यसन सोडणार नाही असा जर विचार करायचा तरी करू नये. आणि माझा असा विचार आहे की मी तरी बघितलंय की माझ्याकडे 100 पेशंट जे असतात, 92% पर्यंत की ज्यांना काही त्रास झालेला नाही आहे. बाकी 8% लोक आहेत त्यांना थोडाफार त्रास होतो आणि हा त्रास असतो पहिले काही दिवस जास्त असतो आणि ती एक फेज गेली एक आठवडाभराची किंवा 14 दिवसांची, काही लोकांना 3 दिवसच असतो त्रास 72 तास, तर ती एक फेज गेली त्याच्यानंतर मग तुम्हाला त्रास होण्याची शक्यता नसते. आणि त्यामुळे मी तर असं म्हणेन की पूर्ण आयुष्याचा प्रश्न आहे. पूर्ण आयुष्य जर आपल्याला चांगलं काढायचं असेल तर हे 5-10 दिवस जर आपण सहन केलं त्यात काही मोठं नाहीये.
अच्छा, आपण आता सांगितलं की इच्छाशक्ती हा यातला एक महत्वाचा मुद्दा आहे.
बरोबर,
मग इच्छाशक्ती जर त्यांना वाढवायची असेल तर आपण काय उपाययोजना सांगतो त्याच्यावर?
चांगला प्रश्न आहे. भरपूर लोक येतात आमच्याकडे आणि ते म्हणतात की डॉक्टर साहेब माझ्याकडे विल आहे, इच्छा आहे, पण शक्ती नाही आहे असं म्हणतो. इच्छा शक्ती हा शब्द आहे. इच्छा असते पण ती इच्छेने शक्तीचं रूप धारण केलं पाहिजे. जेव्हा ती इच्छा शक्तीचं रूप धारण करतं तेव्हा आपण आपले संस्कार परिवर्तन करू शकतो. तर इच्छाशक्ती जागृत करण्यासाठी वेगवेगळे प्रकार आहेत, पण मी त्याच्यामध्ये बघितलं की सर्वप्रथम ज्ञान, ठीक आहे ना, ज्ञान, व्यसनाचं ज्ञान हे फार महत्वाचं काम करतं. आणि आमचा अनुभव आम्हाला हा सांगतो की जर जे परामर्श करणारे असतात किंवा जो डॉक्टर असतो जो व्यसनी पेशंटला बघतो, जर त्याची समजवण्याची पद्धत बरोबर असेल, तो उत्कृष्ट परामर्शक असेल, तर तो त्याच्या बोलण्याने त्या व्यक्तीमध्ये जी शक्ती असते ती जागृत होऊ शकते. फॉर एक्झाम्पल, मी उदाहरणार्थ सांगेन की जेव्हा आम्ही पेशंटना सांगतो की बाबा तू जे व्यसन करतो आहेस तुला माहित आहे का, हे शरीर एक मंदिर आहे आणि या मंदिराचा तू एक देवता आहे त्या शरीरामध्ये राहणारा, तर तू या मंदिरातली जी देवता आहे त्याला तू काय देतो आहेस तू असा विचार कर. तर जे व्यक्ती ज्यांचा परमेश्वरावर प्रेम असतं, जे भक्ती करणारे असतात, त्यांना ही गोष्ट पटते आणि त्यांना वाटतं की खरोखरच या देवतेला मी काय देतोय, सगळं अभक्ष पदार्थ देतोय, तर त्यांना हा मुद्दा पटतो. किंवा दुसऱ्यांना जे बुद्धिजीवी असतात त्यांना आम्ही वेगळ्या प्रकारे सांगतो की तुमचं शरीर किती व्हॅल्युएबल आहे तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही म्हणता की तुम्हाला व्यसन सोडायचं आहे, तर तुम्हाला माहिती आहे का तुमच्या एका शरीरातल्या एकेका अंगाची किती किंमत आहे. जरी आपण त्याला 1-1 करोड रुपये किंमत लावली तरी ते 1 करोड रुपयाच आहे, हालांकी ते अमूल्य आहे, त्याची तुम्ही किंमत लावू शकत नाही. तर तुम्ही या अमूल्य शरीराची काय अवस्था करताय, तुम्हाला माहिती आहे का की 1 सिगरेट जे तुम्ही पिता त्या 1 सिगरेट पासून जो निघणारा धूर आहे त्या धुरामध्ये 4000 रासायनिक पदार्थ असतात. तर जेव्हा हा शब्द तो व्यक्ती ऐकतो 4000 रासायनिक पदार्थ, आणि त्या 4000 रासायनिक पदार्थामध्ये फक्त एकच असा पदार्थ आहे ज्यामुळे तुम्हाला व्यसन लागलेलं आहे, म्हणजे त्या एका पदार्थासाठी तुम्ही 3999 पदार्थ शरीरात टाकता, तर ही कुठली समजदारी आहे. तर जेव्हा आम्ही अशा प्रकारे सांगतो तेव्हा त्यांना ते पटतं आणि त्यांच्यामध्ये ती शक्ती जागृत होते ज्ञानाने. तर असे अनेक प्रकारे आम्ही व्यक्तींना समजवण्याचा प्रयत्न करतो आणि ज्ञानाच्या आधारे समजवण्याचा प्रयत्न करतो. हा एक प्रकार. दुसरा आम्ही बघितलं आहे की जेव्हा व्यक्ती खास करून राजयोग ध्यानाचा अभ्यास करते तर जेव्हा ती राजयोग ध्यानाचा अभ्यास करते तर त्या राजयोगामुळे आम्ही पाहिलेलं आहे की त्या व्यक्तीच्या आतमधले जे सुषुप्त शक्ती असतात त्या जागृत होतात. आणि आम्ही असे पाहिलेले आहे, चमत्कारिक रिझल्ट पाहिलेले आहेत की ज्या व्यक्तीला 20-20 वर्षाचं व्यसन होतं, म्हणजे सगळ्या प्रकारची व्यसन, तंबाखू, दारू, चरस, गांजा, हिरॉईन, ही सगळी व्यसन 7 दिवसात सुटलेली आहे. आणि आम्हाला मेडिकल कॉलेजमध्ये शिकवलं जातं की या व्यक्तींना विड्रॉल झाली पाहिजे, अजिबात विड्रॉल नाही. तर मला याचं कळत नाही असं का होतं ते. पण मी असं म्हणेन की ज्ञान आणि राजयोग यांचा जो संतुलित वापर केला आणि त्याच्याबरोबर जशी बाकीची पद्धती आहे, जसं संतुलित आहार आहे, व्यायाम आहे आणि आणखीन काही जे प्रकार आहेत, त्याचा आपण व्यवस्थित वापर केला तर व्यक्तीची इच्छाशक्ती जागृत होऊ शकते. आणि सर्वात महत्वाचं याच्यामध्ये आहे सक्सेस किंवा सफलताचा मंत्र मी म्हणेन की फॉलोअप. जर व्यक्तीने नियमित फॉलोअप केला आमच्या बरोबर तर सफलता मिळण्याची शक्यता जास्त असते.